आकाशवाणी पुणे दीपा भंडारे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नरेंद्र मोदी यांचा सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी शपथविधी. 31 कॅबिनेट आणि 41 राज्यमंत्र्यांनी घेतली शपथ. नितीन गडकरी, पियुष गोयल, रामदास आठवले यांना नव्या मंत्रिमंडळातही स्थान. मुरलीधर मोहोळ, रक्षा खडसे, प्रतापराव जाधव या राज्यातील खासदारांचा नव्या चेहऱ्यांमध्ये समावेश. टी20 क्रिकेटमध्ये चुरशीच्या सामन्यात भारताचा पाकिस्तानवर विजय. आणि राज्यात सर्वदूर पाऊस. आगामी 2 दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. भाजपचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी यांनी काल सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात झालेल्या या भव्य सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नरेंद्र मोदी यांना आणि नवीन मंत्रिमंडळाला पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. 31 कॅबिनेट मंत्री, 5 राज्यमंत्री, स्वतंत्र कार्यभार आणि 36 राज्यमंत्र्यांनी काल शपथ घेतली. राजनाथ सिंह, अमित शहा, जेपी नड्डा, नितीन गडकरी, निर्मला सीतारामन, एस जयशंकर, पियुष गोयल, धर्मेंद्र प्रधान, सर्वानंद सोनोवाल, प्रल्हाद जोशी, गिरिराज सिंग, अश्विनी वैष्णव, ज्योतिरादित्य शिंदे, भूपेंद्र यादव, हरदीप सिंग पुरी, डॉ मनसुख मांडवीय, जी किशन रेड्डी, सी आर पाटील, डॉ जितेंद्र सिंग या भारतीय जनता पार्टीच्या ज्येष्ठ नेत्यांचा तसंच शिवराज सिंह चौहान, मनोहरलाल खट्टर या माजी मुख्यमंत्र्यांचा काल शपथ घेणाऱ्यांमध्ये समावेश होता. राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील घटक पक्षांपैकी धर्मनिरपेक्ष जनता दलाचे नेते एच डी कुमारस्वामी, एच ए एम चे जीतनराम मांझी, जदयूचे राजीव रंजन, डॉ वीरेंद्र कुमार, तेलगू देसमचे किंजराप्पू राममोहन नायडू, लोजपचे चिराग पासवान, अन्नपूर्णा देवी तसंच रामदास आठवले यांनीही काल मंत्रिपदाची शपथ घेतली. नव्या मंत्रिमंडळात अनेक नव्या चेहऱ्यांनाही संधी देण्यात आली असून यामध्ये राज्यातल्या 3 मंत्र्यांचा समावेश आहे. पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ, बुलढाण्याचे शिवसेनेचे प्रतापराव जाधव तसंच रावेरच्या खासदार रक्षा खडसे यांनी काल केंद्रीय राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली. श्रीलंका, नेपाळ, बांगलादेश यासारख्या शेजारी राष्ट्रांचे प्रमुख, देशातील प्रमुख उद्योगपती तसंच चित्रपट क्षेत्रातील मान्यवर या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर राज्यात कुठेही बी बियाणांची चढ्याभावानं विक्री अथवा बोगस वाणांची विक्री, अनावश्यक खरेदीची सक्ती केली जात असल्यास शेतकऱ्यांना त्याविरुद्ध तक्रार नोंदवता यावी यासाठी कृषी तक्रार व्हॉट्सअप हेल्पलाईन क्रमांक जारी करण्याचे निर्देश कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत. मुंडे यांनी राज्याच्या खरीप हंगामाच्या नियोजनाचा आढावा घेतला त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. यानुसार कृषी विभागाकडून 9822446655 हा व्हॉट्सअप क्रमांक जारी करण्यात आला आहे. यावर तक्रार नोंदवणाऱ्याचं नाव पूर्णपणे गोपनीय ठेवलं जाईल. अशा स्वरूपाच्या तक्रारी दुकानाचं नाव, ठिकाण, तालुका, जिल्हा यासह उपलब्ध असलेल्या पुराव्यासह दिलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवाव्यात असं आवाहन धनंजय मुंडे यांनी केलं आहे. अकोला इथल्या डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या राज्यातील 4ही कृषी विद्यापीठांच्या संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समितीच्या 52व्या बैठकीचा काल समारोप झाला. राज्यातील कृषी क्षेत्र बळकट करण्यासाठी आणि एकूणच शेतकरी बांधवांच्या ऊर्जितावस्थेसाठी 4ही कृषी विद्यापीठे करत असलेल्या निरंतर संशोधनामुळे मोलाचा हातभार लागला आहे. हवामान बदलाच्या काळात भविष्यातील शाश्वत स्वरूपाच्या शेतीच्या दृष्टीनं कृषी क्षेत्रातील भरीव संशोधनाची आवश्यकता अधोरेखित होते असं प्रतिपादन राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ प्रशांत पाटील यांनी केलं. येत्या 26 तारखेला होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी नाशिक शिक्षक मतदारसंघात 53 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. आज या अर्जांची छाननी करण्यात येणार आहे. निवडणुकीसाठी शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार किशोर दराडे यांनी तर उद्धव ठाकरे गटाकडून संदीप गुळवे यांनी अर्ज दाखल केला आहे. दिलीप पाटील यांनी काँग्रेसकडून तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून अॅडव्होकेट महेंद्र भावसार यांनी अर्ज दाखल केला आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत बुधवारपर्यंत आहे. राज्यातील सुमारे 39,000 सहकारी संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात येणार आहे. याबाबतचा आदेश राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव अशोक गाडे यांनी दिला आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. देशात 2016 दिव्यांगांसाठी कायदा येण्यापूर्वी पुण्यातील विविध सेवा संस्था काम करत होत्या. त्यातूनच महाराष्ट्रात दिव्यांग मंत्रालय निर्माण झालं. हे देशातलं पहिलं मंत्रालय आहे असं प्रतिपादन राज्याचे दिव्यांग विभागाचे आयुक्त प्रवीण पुरी यांनी केलं. दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी कार्य करणाऱ्या सक्षम या राष्ट्रीय संस्थेच्या त्रैवार्षिक राष्ट्रीय अधिवेशनाचा समारोप काल पुण्यात झाला त्यावेळी ते बोलत होते. दिव्यांग व्यक्तींनी केलेली असामान्य कामगिरी सर्वांपर्यंत पोहोचवावी असं आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य सुहास हिरेमठ यांनी यावेळी केलं. राज्यात गेल्या 6 महिन्यांपासून क्षयरोगाच्या औषधांचा तुटवडा जाणवत आहे. मात्र आता केंद्र सरकारकडून राज्याला क्षयरोगाची अतिरिक्त औषधं पुरवण्यात आली आहेत. ही औषधं जिल्ह्यांना वितरित केली जाणार आहेत अशी माहिती क्षयरोग आणि कुष्ठरोग विभागाचे उपसंचालक डॉ संदीप सांगळे यांनी दिली. क्रिकेट. टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये अत्यंत चुरशीच्या सामन्यात भारतानं काल पाकिस्तानवर 6 धावांनी विजय मिळवला. न्यूयॉर्क इथं काल रात्री झालेल्या या सामन्यात भारतानं प्रथम फलंदाजी करताना 19 षटकांमध्ये सर्व बाद 119 धावा केल्या. ऋषभ पंतनं 42 तर अक्षर पटेलनं 20 धावा करून डाव सावरला. जसप्रीत बुमराहच्या साथीनं भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानला 20 षटकांमध्ये 7 गडी बाद 113 धावांवरच रोखून धरण्यात यश मिळवलं. बुमराह सामनावीर ठरला. नांदेड जिल्ह्याच्या लोहा तालुक्यातील बेट सांगवी इथं 2 युवकांचा बुडून मृत्यू झाला. शेतातील विहिरीत पोहोत असताना ते पाण्यात बुडाले. नाशिक जिल्ह्याच्या काही भागात काल सकाळी झालेल्या पावसामुळे आणखी 2 जणांचा मृत्यू झाला. देवळा तालुक्यातील किसगाव इथं वीज कोसळल्यामुळे एका युवकाचा आणि वासराचा मृत्यू झाला. तर देवळा तालुक्यातच उमराणे इथं पावसामुळे शेड कोसळल्यानं एकाचा मृत्यू झाला तर 2 जण जखमी झाले. याच भागात जवळपास 10 घरं पडल्यामुळे नुकसान झालं. सोलापूर शहर आणि जिल्ह्याच्या विविध भागात पावसानं मागील 5 दिवसात कमी अधिक प्रमाणात हजेरी लावलेली आहे. काल सायंकाळी सोलापूर शहरात 5 वाजण्याच्या सुमाराला सुरू झालेला पाऊस 1.5 तास सुरू होता. त्यामुळे शहरातील रस्त्यांवर पाणी साचलं होतं. जिल्ह्यात वीज कोसळण्याच्या 5 घटना घडल्या. यात 2 वृद्धांचा मृत्यू झाला. रत्नागिरी जिल्ह्याच्या सर्व तालुक्यांमध्ये सध्या पाऊस कमी अधिक प्रमाणात हजेरी लावत आहे. संध्याकाळी आणि मध्यरात्री जोरदार पाऊस पडत असल्याचं रत्नागिरी तालुक्यात अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही मुसळधार पाऊस झाला. पश्चिम घाटात पावसाचा जोर वाढला आहे. कागल तालुक्यात जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे शेतकामासाठी गेलेले लोक अडकून पडले होते तर बाळेघोळ जवळच्या आंबे ओहोळ ओढ्याला पूर आला. शनिवारीही जिल्ह्याच्या बहुतांश भागामध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली. गगनबावडा, भुदरगड, शाहूवाडी, चंदगड, करवीर, हातकणंगले तालुक्यात जोरदार पाऊस झाला. कागल तालुक्यातही अनेक ठिकाणी पावसानं झोडपून काढलं. बीड जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. त्यानुसार जिल्ह्यात पावसाळ्याची सुरुवात दमदार झाली असून 1 जून पासून आतापर्यंत सर्वच तालुक्यांमध्ये चांगला पाऊस पडत आहे. त्यामुळे शेतीची कामं वेगात सुरू आहेत. हवामान. नैऋत्य मोसमी पाऊस मध्य अरबी समुद्राच्या काही भागात तसंच दक्षिण मध्य महाराष्ट्रात आणखी पुढे सरकला असल्याचं भारतीय हवामान विभागानं म्हटलं असून रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. याशिवाय अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातही मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे. मुंबईसह राज्यातील इतर काही जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून यामध्ये ठाणे, रायगड आणि पालघरचाही समावेश आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नरेंद्र मोदी यांचा सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदी शपथविधी. 31 कॅबिनेट आणि 41 राज्यमंत्र्यांनी घेतली शपथ. नितीन गडकरी, पियुष गोयल, रामदास आठवले यांना नव्या मंत्रिमंडळाचंही स्थान. मुरलीधर मोहोळ, रक्षा खडसे, प्रतापराव जाधव या राज्यातील खासदारांचा नव्या चेहऱ्यांमध्ये समावेश. T20 क्रिकेटमध्ये चुरशीच्या सामन्यात भारताचा पाकिस्तानवर विजय आणि राज्यात सर्वदूर पाऊस. आगामी 2 दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.